नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता। आदिवासी विद्यार्थ्यांखातीर आशिल्ल्या गगन भरारी शिक्षण येवजण तशेंच गुणवत्ता आधारित पुरस्कार येवजण ह्या दोनूय येवजण्यांच्या अर्जांची मुजत वाडयल्या। राज्य सरकाराच्या आदिवासी कल्याण विभागान या संबंधीचे परिपत्रक जारी केला। सगळ्या शाळा मुखेल्यांनी आपल्या विद्यार्थ्यांक ह्या नव्या तारखांची माहिती दिवची अशें मागला। तारखो अशो आसात: गगन भरारी शिक्षण येवजण तशेंच गुणवत्ता आधारित पुरस्कार येवजणे खातीर सीएम स्कॉलरशीप पोर्टलावरवी अर्ज करपाची निमणी तारीख 15 जानेवारी 2025, शाळा पावण्यार अर्ज तपासणीची निमणी तारीख 31 जानेवारी 2025, जिल्हो पावण्यार अर्ज तपासणीची निमणी तारीख 15 फेब्रुवारी 2025 अशी आसा। या तारखांनी आणिक मुजतवाड मेळची ना अशें आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर हांणी कळीत केला। गुरवार बायला आणि नव्या जल्मल्ल्या भुरग्याची भलायकी सुनिश्चित करपाक जननी शिशू सुरक्षा कार्यावळ राज्य सरकारान सुरू केल्या। या उपक्रमा अंतर्गत राज्यातल्या गुरवार बायलांक वेगवेगळ्यो फुकट सेवांचो लाव मेळटलो। गोय सरकाराचे हे पाऊल सुरक्षित मातृत्व आणि नवजात बाळकाच्या भलायके खातीर एक महत्वाचो उपक्रम असा। प्रत्येक आवय आणि भुरग्याक निरोगी जिणेची सुरवात मिळवून दिवपाक सरकार गंभीर असा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी स्पष्ट केला। ह्या उपक्रमा अंतर्गत बायलांक सरकारी हॉस्पिटलात सगळ्या तरेचे बायटीचे उपचार फुकट दितले। तातूंत सिझेरियन शस्त्रक्रिया लेगीत आसपावता, तशेंच लागपी वखदां आनी साहित्यूय फुकट दितले। रक्त तपासणी, मूत तपासणी, सोनोग्राफी अश्यो गरजेच्यो चाचण्यो हातूंत आसपावतात। बाळंतपणा उपरांत लेगीत बायलांक फुकट सेवा दिवपाचो यत्न सुरू आसा। बायटेरा उपरांत 3 दीस आणि ऑपरेशन बायटेरा उपरांत 7 दीस फुकट आहार सेवा देतात आणि हॉस्पिटलातल्यान घरा पावोवपाची प्रवास वेवस्थाय हॉस्पिटल करता। गोय विधिकार मंचावतीन 9 जानेवारीक पर्वरी विधानसभा प्रकल्पात सकाळी 9:30 वरांचेर गोय विधिकार दीस मनयतले। विधिकार दीस कार्यक्रमात सभापती, मुख्यमंत्री, उपसभापती, विधानसभा व्यवहार मंत्री, विरोधी पक्ष फुडारी आणि मंत्री उलोवप करतले। उपरांत जावपी चर्चासत्र कार्यक्रमात मंत्री, आमदार, खासदार, आदले आमदार, आदले खासदार वाटो घेतले। गोय सरकाराच्या कुशळताय, विकास आणि उद्योजकताय खात्यान 13 जानेवारीक दक्षिण गोयात सरकारी ITI फर्मागुडी फोणा हांगा प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशीप मेळाव्याचे आयोजन केला। अप्रेंटिसशीप मेळाव्यात अनेक भौशीक खाजगी आस्थापना सहभागी जावपाची आस्था आसा। इत्सुक ITI उमेदवार आणि हेर थळाव्या युवकांनी नावनोंदणी आणि आपले करिअर घडोवपाक या भांगरा संधीचो लाव घेवपा खातीर सकाळी 9 वरांचेर मेळाव्याच्या थळार हजर रावचे। प्रसार भारती खबरा विभागा वतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्णवेळ कंत्राटी पद्धतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक म्हण 1 तशेंच अनुवादक, खबरा वाचक म्हण 1 अशा 2 सुवातींचेर 2 वर्सांखातीर काम करपाक अर्ज मागयल्यात। ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आणि महिन्याक विनाअट 40 ते 50 हजार एकत्र पगार आसतलो। हेर माहिती खातीर अटी आणि तपशिला खातीर प्रसार भारतीच्या संकेतथळावेलो रिक्त पदांचो घोषणा विभाग पळोवचो। नवी दिल्लीत कर्तव्य पथार 26 जानेवारीक जावपी प्रजासत्ताक दीस संचलनात गोय राज्याची संस्कृती आणि प्रगतीचेर चित्ररथ प्रदर्शित करतले। 2 वर्सांच्या अंतरा उपरांत केंद्रीय संरक्षण मंत्रालयान प्रजासत्ताक दीस संचलना खातीर गोयच्या चित्ररथाची निवड केल्या। कर्तव्य पथार 26 जानेवारीक जावपी प्रजासत्ताक दीस संचलना खातीर केंद्रीय संरक्षण मंत्रालयान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसयत 15 चित्ररथांची तशेंच 10 मंत्रालय विभागांच्या चित्ररथांची निवड केल्या। स्वर्णीम भारत, विरासत आणि विकास अशी ह्या वर्षाची संकल्पना आसा। गोय सरकाराच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यावतीन गोयच्या चित्ररथाचे प्रदर्शन जातले। या चित्ररथाच्या संकल्पनेतल्यान गोयची संस्कृती, परंपरा, सैमीक सोबीतकाय आणि विकासाचे दर्शन घडयतले। नवी दिल्लीत गोयचो चित्ररथ तयार करून प्रदर्शित करपा खातीर फोणे वाठारातले नामनेचे कलाकार सुशांत खेडेकार हांची राज्य सरकारान निवड केल्या। गोयचो चित्ररथ तयार करपाचे काम नवी दिल्लीत राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात नेटान चालू आसा। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।